चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंडोनेशियात साखर निर्यातीची संधी। वार्षिक 45 लाख टन आयात करणाऱ्या इंडोनेशियाने भारतीय साखरेच्या आयात करात 15%-हून 5% इतकी कपात केली आहे। याशिवाय भारतातून तयार होणाऱ्या 600 ते 1000 इक्युम्सा दर्जाच्या कच्च्या साखरेची खरेदी करण्याचेही मान्य केले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी मोठी संधी भारतीय साखर उद्योगास प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी व्यक्त केले। मागील काही वर्षात देशभरातील विक्रमी साखर उत्पादनामुळे कारखानदारीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे जागतिक बाजारातील नवनव्या बाजारपेठा शोधण्यासाठी केंद्र सरकार व साखर उद्योगाच्या संयुक्त शिष्टमंडळाने गतवर्षी चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, कोरिया आदी साखर आयातदार देशांना भेट देऊन चर्चा केली होती। इंडोनेशिया यापूर्वी भारतीय साखरेवर 15% आयात शुल्क आकारत होते, त्यामुळे साखर निर्यातीला मर्यादा येत होत्या। मात्र शिष्टमंडळातील संयुक्त चर्चेनंतर त्यांनी आयात शुल्क 5% खाली आणण्याचेही त्यांनी सांगितले। चालू वर्षी थायलंड, पाकिस्तान, ब्राझील, युरोपातील देशातून साखर निर्मिती कमी होण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे जागतिक पातळीवर 2 वर्षांनंतर प्रथमच साखरेचा सर्वसाधारण तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली। इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथड ऑफ शुगर ॲनालायसिस हे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर्जा निश्चित करणारे परिमाण ठरवलेले आहे। साखरेतील अशुद्धता कमीत कमी असेल तर इक्युम्साही कमी असतो। ब्राझीलमधील शुद्ध साखरेची प्रत 50 इक्युम्सा एवढी आहे। आपल्या शुद्ध साखरेची प्रत 100 इक्युम्सापेक्षा जास्त आहे। त्यापेक्षा कमी भावात पूर्ण प्रक्रिया न केलेली 200 इक्युम्साची कच्ची साखर जागतिक बाजारपेठेत उपलब्ध आहे। केंद्र शासनातर्फे लवकरच साखर हंगाम 2019-20 साठीची साखर निर्यात योजना जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 60 ते 70 लाख टन साखरेच्या निर्यातीचे उद्दिष्ट कारखाना निहाय किंवा राजनिहाय निर्यात कोटा निश्चिती, निर्यात दर व स्थानिक दर यातील तफावत भागविण्यासाठीची वित्तीय मदत, GST संबंधी अध्यादेशात सुस्पष्ट उल्लेख, तसेच बँक स्तरावरील अपुरा दुरावा व त्यावर उपाययोजना करण्यासाठी RBI व NABARD यांच्या स्तरावर प्रयत्न इत्यादींचा समावेश या धोरणात असण्याची शक्यता आहे।